देवाचा संदेशवाहक एलिया येऊन गेल्यानंतर देवाने पुष्कळ संदेशवाहक पाठवले. त्यामध्ये एक संदेशवाहक ज्याला देवाने पाठवले त्याचे नाव यशाया असे होते. त्याच्याद्वारे देवाने असा संदेश दिला की पहा, अविवाहित मुलगी देवाच्या आत्म्याद्वारे गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल आणि हा मुलगा तुमच्यातलाच असेल. तो नेहमीसाठी राजा असेल आणि तो राजसिंहासनावर बसून अनेकांचा न्याय करेल व त्याचे राज्य युगानयुगाचे असेल. नंतर यशाने त्याच्या दुसऱ्या संदेशात असे म्हटले की तो पुष्कळ पीडितांना मोकळं करेल, जे अंधारात आहे त्यांना प्रकाशात आणेल आणि जे अनेक आंधळे आहेत त्यांना तो दृष्टी देईल. पण तरीही त्याच्यावर खोटे आरोप लावले जातील, त्याला न्यायालयामध्ये नेण्यात येईल, त्याच्यावर खटला चालवला जाईल, त्याला मरणदंडाची शिक्षा होईल आणि सर्व लोकांच्या वाईट कामाकरिता त्याला मारण्यात येईल व अनेकांच्या मुक्तीकरिता त्याला पुन्हा जिवंत करण्यात येईल. अशा प्रकारे देव आपली योजना त्याच्याद्वारे पूर्ण करेल.